नमस्कार मंडळी, तेजोमय भारत या चॅनलवर मी मित्रा देसाई आपलं स्वागत करते.
या महिन्याच्या सुरुवातीला मला मातीची ओढ या विषयावरती काही प्रकाशनासाठी लिहिशील का असं विचारलं आणि मी पण फार विचार न करता पटकन हो म्हणून टाकलं. मी हो म्हटलं खरं, पण मला अपेक्षित होतं तेवढं या विषयावरती लिखाण करणं काही सोपं नव्हतं. जवळजवळ 2 वीकेंड्स मी अनेक कथानकं लिहिली, ती बाद केली, पुन्हा नवीन लिहिली, पुन्हा बाद केली. शेवटी वैतागून म्हटलं, पांडुरंगा आता माझ्या डोक्याचं खोबरं व्हायची पाळी आली आहे बरं का असे म्हटले. आणि तत्क्षणी माझ्या लक्षात आलं की मी शोधत असलेली ती कथा आणि माझ्या कथेचा सूत्रधार त्या वाक्यातच होते. तर ही माझी मातीची ओढ सांगणारी गोष्ट. जून ते ऑगस्ट महिन्यात ऑस्ट्रेलियात, विशेषतः कॅनबेरात, कडाक्याची थंडी असते. अगदी हाडे खिळखिळी करणारी -10 डिग्रीवाली थंडी. या थंडीतून सुटका करून घ्यायला गेली 2 वर्षे ही थंडी शिगेस पोचते तो महिना मी भारतात जाऊ लागले. भारतात गेले की प्रामुख्याने पुणे, सातारा आणि कोल्हापूर या 3 शहरात वास्तव्य होते. मी ऑस्ट्रेलियातून निघताना एका स्नेह्यांनी सांगितले, सातारला जातीच आहेस तर माझ्यासाठी गोंदवल्याहून एक जपमाळ आण. गोंदवला खरं तर सातारपासून फक्त 64 किलोमीटर आहे, पण एरवी काही आमचे तिकडे येणे जाणे झाले नव्हते. लहानपणी कधीतरी आजीबरोबर एकदा तिकडे गेले होते, एवढीच काय ती माझी आठवण. सकाळची किरकोळ कामे आटपून मी आणि आमचा ड्रायव्हर युवराज 11:00 बाहेर पडलो. फ्रीवे आणि हायवेच्या या जमान्यात त्या एकपदरी रस्त्यावरनं प्रवास करताना भूतकाळात गेल्याचाच भास होत होता. बहुतेक आम्ही गर्दीचा दिवस निवडला होता कारण आम्हाला तब्बल 2 तास लागले गोंदवल्याला पोचायला. तिथे गेल्यावर आम्ही दर्शन घेतले, मी जपमाळ आणि काही पुस्तकं विकत घेतली, पुढच्या पंक्तीत प्रसादसुद्धा घेतला आणि दुपारी 2:00 आम्ही परत जायला निघालोसुद्धा. 15-20 मिनिटात दहिवडी गाव आले आणि समोर गावांच्या नावाच्या पाट्या दिसल्या. मी अचानक युवराजला म्हटले, गाडी उजवीकडच्या रस्त्यावर घे. तो चमकून म्हटला, अहो पण ते सातारा डावीकडे आहे. मी कुठल्याच्या तंद्रीतच उत्तर दिले, पंढरपूरला जायचं आहे, उजवीकडे घे. युवराजनी शांतपणे गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. मला म्हटला, ताई पंढरपूर कमीत कमी 2-2.5 तास, त्यात आज एकादशी, ज्यांची मागल्या महिन्यातली आषाढी चुकली ते सगळे तिकडे आज दर्शनाला असणार, तुमचं काहीही दर्शन होणार नाही, एवढ्या लांबवर जाऊन फक्त कळसाला नमस्कार करून परत यावं लागेल. त्याच्या आवाजात पंढरपूरचा प्रवास आज न करण्याचे आरजी मला कळत होते पण वळत नव्हते. मी थोडेसे दुर्लक्ष करत म्हटले, तू कंटाळलास की सांग, मी गाडी चालवेन, पण आता इथेपर्यंत आलोच आहोत तर आजच करून घेऊ पंढरपूर. खरं सांगू का, मलासुद्धा या अचानक पंढरपूरला जायच्या कल्पनेचं आश्चर्य वाटत होतं आणि काही ध्यानीमनी नसताना आपण का निघालोय पंढरपूरला असा एक प्रश्नही पडला होता. पण कसली तरी प्रचंड ओढ लागली होती. असं वाटत होतं एकदा भेटून तरी यावं त्या पांडुरंगाला, जसं अनेकदा विनाकारण तोंडातनं चटकन नाव निघतं. आम्ही प्रवास चालू केला आणि आश्चर्य म्हणजे फक्त आमच्याचसाठी तो रस्ता असल्यासारखा तो एकपदरी रस्तासुद्धा ठार मोकळा होता. युवराजनी गाडीचं यानच केलं म्हणा आणि आम्ही 4 चा चहा घेऊन पंढरपुरात पोचलोसुद्धा. अपेक्षेप्रमाणे प्रचंड गर्दी होतीच. आजूबाजूला चौकशी करून दर्शनासाठी कमीत कमी 4 तास लागत आहेत अशी बातमी घेऊन युवराज परतला. मला म्हटला, ताई तुम्हाला सांगत होतो की नाही, नुसता कळसाला नमस्कार करून परत जावं लागणार बघा. तेवढ्यात एक छोटा चुणचुणीत मुलगा समोर आला. 30 रुपयाला वारकरी गंधाचा छाप विकत होता. मी गंमत म्हणून त्याच्याकडनं एक छाप घेतला आणि सुट्टे पैसे नव्हते म्हणून 50 ची नोट त्याला ठेवून दे म्हटले. खुश होऊन मला म्हटला, ताई तू फारींची का ग? मी हसून हो म्हटले आणि ऑस्ट्रेलियाबद्दल थोड्या गप्पा मारल्या. दर्शनासाठी मला 4 तास थांबणे शक्य नाही म्हटल्यावर चल तुला शॉर्टकट दावतो म्हणून पुढे धावू लागला. गर्दीतून वाट काढत मला एका मोठ्या मंडपाच्या दारापाशी आणून उभे केले. मंडपाच्या शेवटाला 4 पायऱ्या चढून गेलीस की मुखदर्शन होईल असे सांगून आला तसा धूम पळून गेला. त्या मंडपात पाऊल ठेवल्या क्षणापासून एक वेगळीच जाणीव झाली. एकनाथ महाराजांपासून ज्ञानेश्वर माऊलींपर्यंत सर्व संत मंडळींची पायधूळ कधी काळी या ठिकाणाला लागली होती या नुसत्या कल्पनेनेच मला गहीवरून आले. पायऱ्या चढून चिंचोळ्या दरवाजातून आत गेले. पुढे तुरळक गर्दी होती आणि एक म्होरक्या गर्दीला चला चला पुढे चला थांबू नका म्हणून सर्वांना हलते ठेवायचे काम करत होता. वाट काढत काढत मी पुढेपर्यंत आले आणि अचानक समोरची सगळी गर्दी, आजूबाजूचा सगळा गलका, सगळं नाहीसं झालं. दिसत होता, कळत होता, समजत होता तो फक्त समोर उभा असलेला पांडुरंग. शब्दात सांगणे अवघड आहे, पण एखादी जिवलग मैत्रीण खूप वर्षांनी भेटली की घट्ट मिठी मारून काय गं कुठे गायब होतीस इतकी वर्ष म्हणावे आणि मग तासनतास जग विसरून गप्पा माराव्यात असं वाटलं. नवविधा भक्तीत देव सखा स्वरूप होतो ती सख्य भक्ती ह्यालाच म्हणतात का मला माहीत नाही, पण भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद अशी अवस्था होती ती. पुढची तब्बल 5 मिनिटे मला कोणीही हटकले नाही. डोळ्यातून घळाघळा अश्रुधार कधी लागली काही कळलंच नाही. भानावर आले तेव्हा डोकं हलकं आणि मन प्रसन्न झालेलं होतं. काहीतरी अनाकलनीय आणि अविस्मरणीय अनुभवले होते हे नक्की. रात्री सुखरूप सातारला परतलो आणि काही दिवसांनी कॅनबेराला सुद्धा, पण यावेळी मी माझ्या या सख्याला बरोबर घेऊन आले होते. आता जेव्हा जेव्हा पांडुरंगा किती वेळा सांगितले तुला असे करू नकोस म्हणून लेकाला रागे भरायला जाते तेव्हा तो पांडुरंग आठवतो, समोर दिसतो, मन प्रसन्न होतं आणि मी रागवायचीच विसरून जाते. ज्या मातीत असे चमत्कारी अविस्मरणीय आणि अनाकलनीय अनुभव पावलोपावली घेता येतात त्या मातीची ओढ कुणाला लागणार नाही बरं.